नमस्कार, मी राजेश इंडिया, एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
एक ट्रान्झॅक्शन फेल्ड झालं होतं, पैसे आले नाहीत पण कट झाले.
आय अंडरस्टँड, हे फ्रस्ट्रेटिंग असू शकतं. मला समजते तुम्हाला चिंता वाटत असेल. हा व्यवहार यूपीआय ने केला होता की कार्डने?
कार्ड ने केला होता.
ठीक आहे.
हॅलो,
हा
डेबिट कार्ड ने केला होता.
ठीक आहे, हा कार्ड व्यवहार होता. कृपया मला एटीएम आयडी सांगा.
4050609.
ठीक आहे, दिलेली एटीएम आयडी नोंदवली आहे. कृपया तुमची व्यवहार रक्कम सांगा.
1000 रुपये. 1000.
दोन हजार पाचशे. आता कृपया तुमच्या खात्याचे शेवटचे चार अंक सांगा.
शेवटचे चार अंक. सेवन सिक्स थ्री टू.
I'm having trouble connecting right now. Please try again later.
हॅलो
आय एम हॅविंग ट्रबल कनेक्ट.
1941.
आय एम हॅविंग ट्रबल कनेक्टिंग राईट नाव. प्लीज ट्राय अगेन लेटर.